सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:26 मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. जवळजवळ 2 महिने बाकी आहेत बाप्पांच्या आगमनासाठी आणि बाय द वे 2 महिने नाही रे हां बऱ्यापैकी अप्रॉक्सिमेटली आपण म्हणू शकतो 2 महिने बाकी आहेत. ठीक आहे, आता 2 महिने बाकी असले तरी सुद्धा गणेशमूर्ती तयार करणारी जी मंडळी आहे ती सज्ज झालेली आहे. छान छान सुंदर सुंदर सुबक मूर्त्या तयार करण्याच्या प्रोसेसला आरंभ झालेला आहे. आपल्याला चांगलंच माहिती आहे जे मोठे मानाचे गणपती असतात ते बनवण्याची तयारी जी आहे ती फार पूर्वीपासून फार आधीपासूनच तयार सुरू होते. पण मागल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मागल्या वर्षी एक तर शाडू मातींच्या मूर्तीचा खप होता तो खूप जास्त होता. यावर्षी सुद्धा हीच सिच्युएशन पाहायला मिळाली तर फार सुंदर जो टक्का आहे शाडू मातींची मूर्ती घेण्याचा तो जर वाढला तर उससे खूबसूरत कोई बात नाही होगी. आम्ही इकडे रेड एफ एम वर या गोष्टीसाठी लोकांना दरवर्षी प्रेरित करत असतो. यंदाच्या वर्षाला सुद्धा एक अप्रतिमशी ऍक्टिव्हिटी गणेशोत्सवामध्ये घेऊन तरी येणार आहोतच आपण, पण आत्तापासूनच आपण संकल्प करणं गरजेचं आहे. आत्तापासूनच आपण शाडू मातीच्या मूर्तींची डिमांड वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून जे मूर्तिकार मंडळी आहेत त्यांना आपल्या ह्या इच्छेचा त्यांना कळेल आपली इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करतील. नाही का दिल चीज तुझे दे दी फ्रॉम मेअर लिफ्ट गाणं येत आहे थोडस वेळ. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.